नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली असून हे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगड विधानसभेच्या नव्या आधुनिक इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. संपूर्णतः सौर ऊर्जेवर संचलित अशी ही इमारत ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर बांधली गेली आहे. विधानभवनाच्या उद्घाटनापूर्वी मोदींच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांनी रायपूर इथं रोड शो केला. आज होणाऱ्या विविध कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये रस्ते, उद्योग, आरोग्यसेवा, देखभाल आणि ऊर्जा यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. सकाळी मोदी यांनी सत्यसाई संजीवनी रुग्णालयात दिल की बात या कार्यक्रमात जन्मजात हृदयरोग असलेल्या आणि यशस्वी उपचार झालेल्या सुमारे 2,500 बालकांशी संवाद साधला. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आज रायपूरमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी शांती शिखर या केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ब्रह्मकुमारींचं आचरण हे वंदनीय आहे. आचरण हा सर्वात मोठा धर्म आहे. इथं शब्द कमी आणि सेवा अधिक असते. संकटग्रस्त देशांसाठी भारत एक विश्वासार्ह भागीदार आहे. जागतिक शांततेसाठी भारताचे अविरत प्रयत्न सुरू आहेत आणि ब्रह्मकुमारी या जागतिक शांततेच्या संकल्पनेचा एक भाग आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की अध्यात्म हा भारताचा पाया आहे. हेच कार्य ब्रह्मकुमारी पुढे नेत आहेत. आम्हाला प्रत्येक जीवामध्ये शिव दिसतो. आपलं अध्यात्म देखील शांततेचाच मार्ग दाखवतं. आपण नद्यांना माता मानतो आणि झाडे वनस्पतींमध्ये देव पाहतो. हे कार्य पुढे नेण्यात ब्रह्मकुमारींनी मोठं योगदान दिलं आहे असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब आणि पुदुचेरी राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्याने नवे कीर्तिमान प्रस्थापित व्हावेत अशी इच्छा मुर्मू यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींनी या सर्व राज्यातील रहिवाशांच्या चिरसमृद्धी आणि कल्याणासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं स्वीकारण्यात येत आहेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना दिल्या आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबई विमानतळावर एका विशेष कारवाईत 4.7 किलो कोकेन जप्त केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 47 कोटी रुपये असल्याचं अनुमान आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर ड्रग्ज तस्करीविरुद्ध विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कारवाईचा एक भाग म्हणून या पथकानं मुंबई विमानतळावर कोलंबोहून येणाऱ्या एका महिला प्रवाशाला रोखलं. तिच्या सामानाची तपासणी केली असता कॉफी पावडरच्या 9 पॅकेटमध्ये एक पांढरा पदार्थ लपून ठेवण्यात आला होता. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. चौकशीनंतर आणखी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गोव्यामध्ये सुरू झालेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीला 5 वेळा विश्वविजेता असलेल्या भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचं नाव देण्यात आलं आहे. काल या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक पद्मश्री राम दरश मिश्र यांचं काल रात्री दिल्ली इथं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. मिश्र यांना याच वर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मिश्र यांना 2015 साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2021 व्यास सन्मानासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. राम दरश मिश्र यांनी 100 हून अधिक कविता, कथा, कादंबऱ्या, संस्मरणे आणि समीक्षा ग्रंथाची निर्मिती केली. मराठी आणि इंग्रजी या भाषा पहिलीपासून आणि हिंदी 5वीपासून शिकवण्याची सध्या सुरू असलेली पद्धतच कायम राहावी असं मत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्यक्त झालं अशी माहिती त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी दिली. ते काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंदी भाषेच्या सक्तीवरून झालेल्या गदारोळानंतर नेमण्यात आलेल्या त्रिभाषा धोरण समितीनं काल रत्नागिरीत विविध क्षेत्रातल्या नागरिकांची या विषयावरची मतं जाणून घेतली. केवळ एका ठिकाणी बसून अहवाल तयार करण्यापेक्षा तो सर्वसमावेशक होण्यासाठी राज्यात 8 ठिकाणी फिरून विविध स्तरातल्या नागरिकांच्या भावना आम्ही जाणून घेत आहोत असं जाधव म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.